काही लोक असे असतात की जे खूपच बज क्रिएट करतात प्रत्येक एका गोष्टीचा आणि शेवटी जाऊन मग आपल्यालाच गोळ्या देतात ते लोक. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक लौट कर आ चुकी है. यहाँ पर एमएच 935 में हमारी बातें चल रही है आणि मी तुम्हाला मगाशी विचारलं होतं की गोळ्या देणारे जे असतात ना ते फक्त डॉक्टरच नसतात तर अजून ना आपल्या आसपास सुद्धा असे बरेच लोक असतात जे आपल्याला सारख्या गोळ्या देतात आणि ऐनवेळी ठरलेल्या ज्या गोष्टी असतात त्या कॅन्सल करायला भाग पाडतात कारण की त्यांचं काहीतरी कार्डमध्येच निघत असतं. सो असं मी तुम्हाला विचारलं होतं की कोण आहे तुमच्या आसपास जे गोळ्या देतं, काय म्हणतात नांदेडकर?
हा माझ्याकडे मॅडम खरं तर माझी बहीणच आहे कारण की मी एकदा हो असाच प्लॅन केला होता आणि म्हणजे मी नांदेडला हो मुंबईला यायचा प्लॅन केला होता माफ करा आणि त्यावेळेस तिनं म्हणजे हो जाऊया म्हणजे आपण फिरायला आणि ऐनवेळी म्हणली अरे माझ्या कॉलेजच्या सरनं मला बोलवलं त्यामुळे आपण काही कॅन्सल करूया म्हणजे आपण परवा जाऊया म्हणजे मुंबईला फिरायला.
अच्छा मग प्लॅन पूर्ण झाला की नाही झाला का कॅन्सलच झाला?
नाही कॅन्सलच झाला मॅडम, कॅन्सलच करण्यात आला. अशा गोळ्या मारणारी माझी बहीणच आहे माझ्या.
तसं बघायला गेलं तर गोव्याचा जो प्लॅन असतो ना त्यात सुद्धा बऱ्याच लोकांना बऱ्याच वेळा अशाच गोळ्या मिळालेल्या आहेत. काही काही लोक असे सुद्धा असतात की बडी बडी बाते और वडापाव खाते टाईप्स असतात बरेचसे लोक. तुमच्या आसपास कुणी आहेत का असे की जे उगाचच गोळ्या देत असतात आणि चांगला जो प्लॅन असतो ना ऐनवेळी डिच्चू देतात त्या प्लॅनला? सांगा मला असं कुणी असेल तुमच्या आसपास तर 9607007935 माझा नंबर आहे, जल्दी से डायल करके बताइए. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.